आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 उक्तावण करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनान राष्ट्रीय खेळां पुरस्कार 2024 भेटयतल्यो. दिल्ली विधानसभा वेंचणुके खातीर उमेदवारी अर्ज दाखल करपाचो आज निमाणो दीस. केंद्रीय कर्मचारी आनी निवृत्ती वेतनधारकां खातीर 8वो पगार आयोग स्थापन करपाक सरकारान मान्यताय दिल्या. केंद्रीय मंत्रीमंडळान आंध्र प्रदेशांतल्या श्रीहरिकोटा हांगाच्या इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रान तिसरे लॉन्च पॅड स्थापन करपाक मान्यताय दिल्या. खोखो विश्वचषक 2025 सर्तीन भारताच्या दादल्या आनी बायलांच्या दोनी पंगडांनी आपापल्या वर्गांतल्या मॅचींनी उत्कृष्ट कामगिरी करून क्वार्टर फायनलीन सुवात मेळयल्या. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 उक्तावण करतले. स दिसांच्या हे एक्स्पोन नो मायज शो 20 परस चड परिषदो आनी मंडप आसतले. तेचबरोबर एक्स्पोन उद्देग आनी प्रादेशिक पावण्यांमदलो सहकार सक्षम करपा खातीर मोबिलिटी क्षेत्रांतली धोरणां आनी उपक्रम दाखोवपा खातीर राज्य सत्रांय आसतली. अंदूच्या एक्स्पोन संवसारीक म्हत्वाचेर खासा भर दितले आनी संवसारभरांतल्या प्रदर्शक आनी भेटीदार वांटो घेतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनान राष्ट्रीय खेळां पुरस्कार 2024 भेटयतल्यो. संवसारीक बुद्धीबळ चॅम्पियन डी गुकेश पॅरीस ऑलिंपिकांत दोट्टी पदक मेळिल्ले मनू भाकर, भारतीय हॉकी पंगडाचो कर्णधार हरमनप्रीत सिंग आनी पॅरीस पॅरालिंपिकांत भांगरा पदक विजेतो प्रवीण कुमार हांकां मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार भेटयतले. फाटल्या 4 वर्सांच्या काळांत खेळां मळार खेळगड्यांनी केल्ल्या अद्भूत आनी उत्कृष्ट कामगिरी खातीर हो पुरस्कार दितात. 32 खेळगड्यांक अर्जुन पुरस्कार दितले. तातूंत एथलीट ज्योती याराजी आनी अन्नू राणी, बॉक्सर नितू आनी स्विटी, बुद्धीबळ खेळगडी वांटिका अगरवाल, हॉकी खेळगडी सलीमा तेते, अभिषेक संजय, जर्मनप्रीत सिंग आनी सुखजीत सिंग हांचो आस्पाव जाता. तशेंच पॅरा आर्चर राकेश कुमार, पॅरा एथलीट प्रिती पाल, जीवनजी दिप्ती, अजीत सिंग आनी सचिन खिल्डी हांकां अर्जुन पुरस्कार मेळटलो. पॅरा शुटिंग कोच सुभाष राणा, शुटिंग कोच दिपाली देशपांडे, हॉकी कोच संदीप सांगवान, बॅडमिंटन कोच एस मुरलीधरन आनी फुटबॉल कोच आर्मान अग्नेलो कुलासो हांकां द्रोणाचार्य पुरस्कार भेटयतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं 10 राज्यां आनी 2 केंद्रशासित प्रदेशांतल्या 50,000 गांवांतल्या मालमत्ता मालकांक स्वामित्व येवजणे खाला 65,00,000 प्रॉपर्टी कार्डां वितरीत करतले. प्रधानमंत्र्यांनी सुरू केल्ल्या येवजणेचो हेत सर्वेक्षणा खातीर प्रगत ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमांतल्यान घरांक हक्कांची नोंद प्रदान करून ग्रामीण भागांत आर्थिक विकासाक चालना दिवप हो आसा. दिल्ली विधानसभा वेंचणुके खातीर उमेदवारी अर्ज दाखल करपाचो आज निमाणो दीस. आतां मेरेन वट्ट 841 उमेदवारी अर्ज दाखल जाल्यात. नामांकन प्रक्रिया ह्या म्हयन्याच्या 10 तारखेक सुरू जाल्ली जाल्यार उमेदवार सोमार मेरेन उमेदवारी फाटीं घेवंक शकतात. दिल्ली विधानसभा वेंचणुके खातीर फुडल्या म्हयन्याच्या 5 तारखेक मतदान जातले आनी मतमेजणी 8 फेब्रुवारीक जातली. दिल्ली विधानसभेच्या 70 जाग्यांपैकी भाजप फक्त 68 जाग्यांचेर वेंचणूक लढयतलो. भाजपान उरिल्ले 2 जागे राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हळ्यार एनडीए घटक पक्षा खातीर म्हळ्यार जनता दल संयुक्त आनी लोक जनशक्ती पार्टी रामविलासा खातीर सोडल्यात. भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंग हांणी काल प्रसार माध्यमांक हे विशीं म्हायती दिली. बुरारी विधानसभा जाग्या वेल्यान जनता दल युनायटेड आनी लोक जनशक्ती पार्टी रामविलासचे उमेदवार देवली मतदारसंघातल्यान लढो दितले अशी म्हायती तांणी दिली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आयच्यान लक्षद्वीपाच्या 3 दिसांच्या भेटेर वतले. पदभार स्विकारल्या उपरांत उपराष्ट्रपतींची ही पयलीच केंद्रशासित प्रदेशाक भेट आसतली. ह्या काळांत धनखर भौशीक कार्यावळींक हाजीर रावतले आनी वेगवेगळ्या प्रकल्पांचे उक्तावण करतले. तशेंच उपराष्ट्रपती आपमजत गटांच्या वांगड्याकडे आनी लाभार्थ्याकडे संवाद सारतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात. अंदू 76व्या प्रजासत्ताक दीस सुवाळ्यान इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो मुखेल सोयरे आसतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या आमंत्रणाचेर राष्ट्राध्यक्ष सुबियांतो 25 आनी 26 जानेराक भारताक भेट दितले. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण ओतुब्र 2024 पदभार स्विकारल्या उपरांत राष्ट्राध्यक्ष प्रबोवाची हांची पयलीच भारत भेट आसतली. तांच्या ह्या भेटेक लागून दोनी देशांच्या फुडाऱ्यांक द्विपक्षीय संबंधाचो पुराय नियाळ घेवपाची संद मेळटली. तशेंच परस्पर हितसंबंध आशिल्ल्या प्रादेशिक आनी जागतिक प्रश्नांचेर चर्चा करपाची संद मेळटली. भारत आनी इंडोनेशिया मदीं बरे आनी इश्टागतीचे संबंध आसात. एक व्यापक धोरणात्मक भागीदार म्हणून इंडोनेशिया हो भारताचो एक्ट ईस्ट धोरणाचो आनी हिंद महासागर प्रदेशाचो एक म्हत्वाचो आधारस्तंभ आसा. केंद्र सरकाराच्या कर्मचाऱ्यां खातीर आनी निवृत्ती वेतन धारकां खातीर 8वो वेतन आयोग स्थापन करपाची घोषणा सरकारान काल केली. हे संबंधी एक घोषणा केंद्रीय माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी नवी दिल्लीन केली. मंत्रीमंडळाच्या निर्णयाविशी ते मिडियाक माहिती दिताले. 7व्या पगार आयोगाची मुजत 2026 वर्सा सोंपपाची आसा आनी 8व्या पगार आयोगाची स्थापणूक जाल्ल्यान आतां पगार पॅनलाच्यो शिफारसी मेळपाक फावो तो वेळ मेळटलो अशें मंत्र्यांनी ह्या वेळार सांगले. आयोगाच्या अध्यक्ष आनी 2 वांगड्यांची नेमणूक बेगीन जातली अशें ताणी मुखार म्हळें. 8व्या वेतन आयोगाच्या ह्या निर्णयाक लागून लोकांच्या जिणेचो दर्जो सुदारतलो आनी उपभोग वाडटलो अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान मोदी हांणी विकसीत भारत उबारपा खातीर वावुरपी सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या यत्नांची तोखणाय केल्या. 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केल्ले खातीर रेल्वे संघटनांच्या फुडाऱ्यांनी केंद्र सरकाराचे उपकार मानल्यात. केंद्रीय मंत्रीमंडळान काल आंध्र प्रदेशांतल्या श्रीहरिकोटा हांगाच्या इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रान तिसरे लॉन्च पॅड TLP स्थापन करपाक मान्यताय दिल्या. ह्या TLP प्रकल्पान इस्रोच्या फुडल्या पिळगेंतल्या प्रक्षेपण वाहना खातीर श्रीहरिकोटा हांगा मुळावी बांदावळ स्थापन करप गरजेचें आसा. हाका लागून सतीश धवन अंतराळ केंद्रान अस्तित्वांत आशिल्ल्या 2 लॉन्च पॅडां खातीर तिसरो पर्याय मेळटलो. TLP प्रकल्पाक लागून चड प्रक्षेपण क्षमता मेळटली आनी भारतीय अंतरिक्ष परिसंस्था यंत्रणा घटमूट जातली. हाका लागून मानवयुक्त अंतरिक्ष यान सोडपाची आनी अंतरिक्ष संशोधन मिशन राबोवपाची राष्ट्रीय तांक वाडटली. नवी दिल्लीन जाल्ले केंद्रीय मंत्रीमंडळ बसके उपरांत माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले, सुमार 4,000 कोटी रुपया खर्च करून तिसरो लॉन्च पॅड स्थापन करपाक मान्यताय मेळ्या. भारताच्या अंतरिक्ष मुळाव्या साधना खातीर हो एक म्हत्वाचो वाटचिरो थारतलो. इंडियन सुपर लीग फुटबॉल सर्तीन आज जमशेदपूरान जमशेदपूर फुटबॉल क्लब आनी मोहन बागान सुपर जायंट्स पंगडा मदीं खेळ जातलो. हो खेळ सांजवेळा 7:30 सुरू जातलो. काल राती नवी दिल्लीन पंजाब FC आनी मुंबय सिटी फुटबॉल क्लब पंगडा मदलो खेळ 1-1 असो बादाबाद उरलो. खो खो विश्वचषक 2025 सर्तीन भारताच्या दादले आनी बायलांच्या दोनूय पंगडांनी आपापल्या वर्गांतल्या मॅचींनी उत्कृश्ट कामगिरी करून क्वॉर्टर फायनलीन सुवात मेळयल्या. ह्या जैताक लागून दोनूय पंगडांनी आपापल्या गटांतूय पयली सुवात मेळयली. काल इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमान भुटानाचेर 71-38 अशी गजगशीत जैत मेळून येजमान भारतीय दादल्यांच्या पंगडान क्वॉर्टर फायनलीन प्रवेश केलो. हाचे आदी भारतीय बायलां पंगडान मलेशियाचेर 100-20 अशा व्हड फरकान जैत मेळयले. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन भारत मॉबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 उक्तावण करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनान राष्ट्रीय खेळा पुरस्कार 2024 पेटयतल्यो. दिल्ली विधानसभा वेंचणुके खातीर उमेदवारी अर्ज दाखल करपाचो आज निमाणो दीस. केंद्रीय कर्मचारी निवृत्ती वेतन धारकां खातीर 8वो वेतन आयोग स्थापन करपाक सरकारान मान्यताय दिल्या. केंद्रीय मंत्रीमंडळान आंध्र प्रदेशांतल्या श्रीहरिकोटा हांगाच्या इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रान तिसरे लॉन्च पॅड स्थापन करपाक मान्यताय दिल्या. खो खो विश्वचषक 2025 सर्तीन भारताच्या दादल्या आनी बायलांच्या दोनूय पंगडांनी आपापल्या वर्गांतल्या मॅचींनी उत्कृश्ट कामगिरी करून क्वॉर्टर फायनलीन सुवात मेळयल्या. आनी इतल्यानी राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आज सांजवेळा 6:30 आयकुपाक मेळटलें.